नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राजनय आणि संवादाच्या माध्यमातून प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची भारताची भूमिका. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं प्रतिपादन. अबुधाबी इथं अडकलेले खासदार कल्याण काळे यांच्यासह इतर भारतीय सुरक्षित. स्वरातीचे पहिले कुलगुरू माजी खासदार डॉ जनार्दन वाघमारे कालवश उद्या अंत्यसंस्कार. आणि शिमग्याचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा, उद्याच्या धुळवडीचा सर्वत्र उत्साह. आता सविस्तर बातम्या. संवाद आणि राजनयाच्या माध्यमातून प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची भारताची भूमिका असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पश्चिम आशियात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व देशांशी समन्वयातून काम करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
पश्चिम एशिया की वर्तमान स्थिति हमारे लिए गहरी चिंता का विषय है. भारत डायलॉग और डिप्लोमेसी के माध्यम से सभी विवादों का समाधान का समर्थन करता है. इस क्षेत्र में मौजूद सभी भारतीय नागरिकों की सुरक्षा के लिए हम सभी देशों के साथ मिलकर काम करते रहेंगे.
दरम्यान या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. इराणच्या बाजूनं बोलणाऱ्या कट्टरपंथी लोकांची ओळख पटवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाईची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे. खामेनी यांच्या हत्येचा जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला. त्यानंतर त्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वाहतुकी आणि नागरिकांसाठी श्रीनगरमधला लाल चौक बंद करण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यात सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियानं संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतारसाठीची विमान वाहतूक सेवा सध्या रद्द केली आहे. याशिवाय युरोपला जाणारी काही निवडक उड्डाणंही रद्द करण्यात आली आहे. दरम्यान पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे दुबईमध्ये अडकून पडलेली भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू उद्यापासून सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपला मुकणार आहे. सिंधूला सुरक्षित जागी हलवण्यात आलं आहे. जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यासह त्यांचे काही मित्र अबुधाबी इथं अडकले आहेत. दुबई आणि अबुधाबी इथं पर्यटनासाठी गेलेले खासदार काळे परत येण्याच्या तयारीत असताना विमानसेवा बंद झाल्यानं ते अबुधाबी इथं अडकले. हे सर्वजण सुरक्षित असल्याचं काळे यांच्या स्वीय सहाय्यकाकडून सांगण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यातले अन्य 7 जणही दुबईत आहेत. सर्वजण सुरक्षित असून या सर्वांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त मक्का आणि मदिना इथं गेलेले नाशिक शहर आणि मालेगावमधील 132 नागरिक सध्या तिथं अडकले आहेत. मात्र सर्वजण सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू माजी खासदार डॉ जनार्दन वाघमारे यांचं आज लातूर इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. साहित्यिक तथा प्रख्यात विचारवंत अशी ओळख असलेले वाघमारे यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केलं. 2008 ते 2014 या काळात ते राज्यसभेत खासदार होते. डॉक्टर वाघमारे यांच्या पार्थिव देहावर औसा तालुक्यातल्या कवठा या त्यांच्या मूळ गावी उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक असा दुवा निखळला. या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. वाघमारे यांचं निधन ही सामाजिक क्षेत्राची मोठी हानी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी वाघमारे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि कला क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्यात सर्वत्र आज होळी अर्थात शिमग्याचा सण साजरा केला जात आहे. आज संध्याकाळी ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात येईल. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेला हा सण श्रद्धा आणि सकारात्मकतेची शक्ती अधोरेखित करतो. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचं प्रतीक असलेला रंगोत्सव आनंदाने साजरा करावा, तसंच पर्यावरण रक्षणाबद्दलही जागरूक राहण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होळीच्या शुभेच्छा देताना अधर्म, अन्याय आणि नकारात्मकतेचा नाश करून प्रगती आणि एकतेचा संकल्प करण्याचा संदेश दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवनातील निराशा, दारिद्र्य आळस आणि दुष्ट प्रवृत्तीचं दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान सदृढ आरोग्य आणि शांती नांदो अशी अपेक्षा व्यक्त केली. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 1300 सार्वजनिक आणि 2500 खासगी होळ्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. होलिका दहनानंतर ग्रामदेवतांचा शिमगोत्सव सुरू होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1100 जास्त ठिकाणी होळीचं पूजन होणार आहे. जिल्ह्यात रोंबाट तसंच विविध खेळ खेळले जातील. काही भागात 5 तर काही गावात 7 दिवस होळीचा उत्सव चालेल. गोंदिया जिल्ह्यात सुमारे 3000 ठिकाणी होळी साजरी केली जाणार आहे. राज्यात नंदुरबार जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या होलिका उत्सवासह मराठवाड्यातल्या होलिका उत्सवाचा आढावा घेणारा हा वृत्तांत.
असलीची ही मानाची होळी असल्यानं ती सकाळीच प्रज्वलित करण्यात आली आहे. या होळीसाठी परिसरातील आदिवासी बांधव आणि अधिकारी पाहुणे म्हणून उपस्थित होते. धडगावचा भोंगऱ्या उत्सव आज उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे पोलीस पाटलांना पारंपरिक राजवेश परिधान करून मिरवणुकीत मान देण्यात आला. नंदुरबार इथे आदिवासी काठी संस्थानाची राजवाडी होळी आज साजरी होईल. 12व्या शतकापासून सुरू झालेली ही परंपरा अनुभवण्यासाठी देश विदेशातून पर्यटक हजेरी लावतात. आकाशवाणी बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीनं होलिकोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री गुरु संस्थान मंदिरासमोर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करून होळी प्रज्वलित करण्यात आली. नांदेड इथं गुरुद्वारा तख्त सचखंड साहिब इथं होला महल्ला सणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. धुलीवंदनानिमित्त मुंबईतले भाई जयमल सिंग सहगल आणि परिवाराचा रैन सबाई कीर्तन दरबार कार्यक्रम होणार असून 4 मार्चला होणाऱ्या होला महल्ला सणासाठी देश विदेशातून हजारोच्या संख्येनं भाविक नांदेड इथं दाखल होत आहेत. जालना शहरातल्या मामा चौक इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाची होळी उत्साहात साजरी झाली. या पारंपरिक सोहळ्याला सर्व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. धुळवडीला जालन्यात होणाऱ्या हातीरिसाला मिरवणुकीचा उत्साह शहरात पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातही विडा इथं धुळवडीला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याचा प्रघात आहे. विडा ग्रामस्थांनी या मिरवणुकीची सज्जता केली असून जावई शोध सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही पारंपरिक पद्धतीनं होळी तसंच धुळवडीचा सण साजरा होत आहे.
नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1932 रोजी आंदोलन करण्यात आलं होतं. या ऐतिहासिक सत्याग्रहाला 96 वर्ष पूर्ण होत आहेत. आज या निमित्तानं नाशिकमध्ये विविध संस्था संघटनांच्या वतीनं अभिवादनाचे कार्यक्रम होत आहेत. काळाराम मंदिराच्या बाहेर सत्याग्रह स्तंभ असून त्या ठिकाणी विविध संस्थांच्या वतीनं बौद्ध वंदना, भीमगीतांचे गायन असे विविध कार्यक्रम सकाळपासून सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. सभापती शिवाजी भालेराव यांच्या विरोधातला हा ठराव 13-0 मतांनी मंजूर करण्यात आला. नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डेले यांच्या अध्यक्षतेखाली आज पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातलं कृत्रिम रेतन, दुग्ध उत्पादन वाढ तसंच विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत आढावा घेण्यात आला. गाय आणि म्हैसवर्गीय जनावरांसाठी वंध्यत्व निवारण शिबिरे आयोजित करून कृत्रिम रेतनाचं प्रमाण वाढवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. जालना शहर महानगरपालिकेतल्या 6 स्वीकृत सदस्यांच्या जागांसाठी 6 नामनिर्देशन पत्र आज प्राप्त झाली. यामध्ये भाजपकडून 4, शिवसेना 1 तर काँग्रेसकडून 1 नामनिर्देशन पत्राचा समावेश आहे. दरम्यान येत्या 6 मार्च रोजी महानगरपालिकेच्या सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. औषध निर्माण क्षेत्रातली वाढती मागणी आणि उद्योग क्षेत्राशी सुसंगत शिक्षण यांची प्रभावी सांगड घालत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं रोजगार निर्मितीच्या दिशेनं आणखी एक उल्लेखनीय पाऊल टाकलं आहे. विद्यापीठाच्या प्रशिक्षण आणि रोजगार विभाग आणि औषध निर्माण शास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमानं घेतलेल्या विशेष कॅम्पस रोजगार मेळाव्यात औषध निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी मॅक्लेओड्स फार्मास्युटिकल्सनं 20 विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 11 विद्याशाखेअंतर्गत असलेल्या विविध 88 शिक्षण क्रमांच्या शैक्षणिक सत्र जानेवारी 2026 करता ऑनलाईन प्रवेश घेण्यास 16 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राजनय आणि संवादाच्या माध्यमातून प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची भारताची भूमिका. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं प्रतिपादन. अबुधाबी इथं अडकलेले खासदार कल्याण काळे यांच्यासह इतर भारतीय सुरक्षित. आणि शिमग्याचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा, उद्याच्या धुळवडीचा सर्वत्र उत्साह. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.